नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेशांतल्या अमरावती शारांत 58,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायते उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी आयज केरळांत विजीजाम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय बंदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राक समर्पित करतले. आयज मुंबयच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरांत वेव्स परिषदेचो भाग म्हणून भारत पयलेच खेपे ग्लोबल मिडिया डायलॉग घडोवन हाडटा. एप्रिलांत विक्रमी जीएसटी वसुलींतल्यान भारतीय अर्थवेवस्थेची लवचिकता आनी सहकारी संघराज्याची परिणामकारकता दिसून येता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी सांगलां. आयज खर गडगड आनी पावसाक लागून दिल्ली आनी नोयडा सयत राष्ट्रीय राजधानी प्रदेशाक खर उश्णताय ल्हारा पसून सुटका मेळ्ळी. आतां पुराय खबरो. आयज मुंबयच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरांत वेव्स परिषदेचो भाग म्हणून भारत पयलेच खेपे ग्लोबल मिडिया डायलॉग घडोवन हाडटा. संवसारीक माध्यमां आनी मनरिजवणेच्या मळार देशांच्या संबंधित ही कार्यावळ म्हत्वाची थारता. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुंबयत जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरांत पयल्या संवसारीक दृक श्राव्य मनरिजवण शिखर परिषद वेव्स 2025 उक्तावण केलें. ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हणलां की वेव्स हे संक्षिप्त रूप न्हय तर ते संस्कृती सृजनशीलता आनी वैश्विक संबंधांची लाट आसा. ही एक जागतीक माची जे कलाकार आनी निर्मात्यांच्या नवीन कल्पनांक उर्बा दितले. वेव्स बाजार उपक्रमाचे कौतुक करतना तांणी म्हणला की नव्या निर्मात्यांक उर्बा दितले तशेंच तिसऱ्या क्रमांकाची अर्थवेवस्था जावपाच्या दिशेन प्रयत्नशील आसा अशें सांगून तांणी म्हणला की विकसित भारताकडेन प्रवास आतांच सुरू जाला. विदेश वेव्हार मंत्रालयाच्या आदारान जागतीक माध्यम संवाद माहिती आनी प्रसारण मंत्रालय हे घडोवन हाडटा. हे परिषदेन 60 देशांनी वांटो घेवपाची अपेक्षा आसा. तातूंत आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिकेंतल्या सगळ्या देशांतल्या प्रतिनिधी मंडळांचो आस्पाव आसतलो. आंतरराष्ट्रीय सहकार्याक प्रोत्साहन दिवप, उत्तम पद्दतींक चालना दिवप आनी जागतीक माध्यमा जाग्यार धोरण संरेखण, प्रतिभेचे आदान प्रदान आनी क्षमता निर्माण करपाचे मार्ग सोदून काडप हो ह्या संवादाचो हेत आसा. आमी ऑरेंज अर्थवेवस्थेच्या वाडीच्या युगाचे साक्षीदार आसा. ऑरेंज अर्थवेवस्थेचे 3 स्तंभ म्हणजे आशय, सृजनशीलता आनी संस्कृती आसा. भारत संगीत, चित्रपट आनी गेमिंगाचे जागतीक केंद्र जायत आसा. ऑरेंज अर्थवेवस्थेच्या भरभराटी सयत भारताचो ग्राफीक आनी एनिमेशन उद्देग प्रचंड वाडीक मुखार सरतलो आनी देशा खातीर अर्थीक समृद्धी हाडटलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलयले.
ये भारत में ऑरेंज इकोनॉमी का उदय काल है. कंटेंट, क्रिएटिविटी और कल्चर, ये ऑरेंज इकोनॉमी की 3 धुरी है. इंडियन फिल्म्स की रीच अब दुनिया के कोने कोने तक पहुंच रही है. आज 100+ देशों में भारतीय फिल्म रिलीज होती है. फॉरेन ऑडियंस भी अब इंडियन फिल्म को सरसरी तौर से देखता नहीं बल्कि समझने की कोशिश करता है. इसलिए आज बड़ी संख्या में विदेशी दर्शक इंडियन कंटेंट को सब टाइटल्स के साथ देख रहे हैं. इंडिया में ओटीटी इंडस्ट्री ने पिछले कुछ सालों में 10x ग्रोथ दिखाई है. स्क्रीन साइज भले ही छोटा हो रहा हो पर स्कोप इन्फिनिट है.
काल 1 मेच्या राती पाकिस्तान सैन्याच्या चौकांनी जम्मू काश्मीराच्या संघराज्यांच्या कुपवाडा, बारामुल्ला, पंच, नौशेरा आनी अखनूर वाठारा मुखार नियंत्रण रेशेच्या हेर चौकांतल्यान अकारण ल्हान शस्त्रांचो आदार घेवन फारपेट केलो. भारतीय लष्करी सैन्यान मापांकीत आनी प्रमाणबद्ध पद्दतीन प्रतिसाद दिलो. भारतान शिमेभोंवतणी अकारण फारपेटाक प्रमाणान प्रतिकार केला अशें भारतीय लष्करान सांगलां. आयज खर गडगड आनी पावसाक लागून दिल्ली आनी नोयडा सयत राष्ट्रीय राजधानी प्रदेशाक खर उश्णताय ल्हारा पसून सुटका मेळ्ळी. दिल्ली आनी लागसारच्या वाठारांनी आयज सकाळीं धूळ वादळ आनी मध्यम पावस पडलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत उटंगराचो पावस सयत गडगड आनी वादळी वारें येवपाचो अदमास उक्तायला आनी राष्ट्रीय राजधानींत येल्लो अलर्ट जारी केला. हवामान खात्यान सप्तकी अदमासा प्रमाण आयज आनी फाल्यां पावसा वांगडा गडगड येवपाची शक्यताय आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजेवेळा आंध्र प्रदेशांतल्या अमरावती शारांत 58,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसून उक्तावण करतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच आंध्र प्रदेशांतल्या ग्रीनफिल्ड राजधानी शार अमरावतीन मुळावे भांडावळ सुविधा बांदपाचेरूय प्रधानमंत्र्यांनी बावटो दाखयला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
देशभरात संसारिक दर्जाची मुळावी बांधावळ आणि जोडणी सुनिश्चित करपा खातीर सरकारच्या वचनबद्धतेकडेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उक्तावण करतले आणि आंध्र प्रदेशात 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि 1 रेल्वे प्रकल्पाचा बुनियादी फातर बसयतले. तशेंच आंध्र प्रदेशाची ग्रीनफील्ड राजधानी अमरावती हांगा 11,240 कोटी रुपया परस चड मोलाच्या विधानसभा, उच्च न्यायालय, सचिवालय आणि हेर प्रशासकीय इमारतींची बुनियाद घालतले. हे प्रसंगाचेर प्रधानमंत्री अमरावतीच्यान आभासीपणान नगायलंका हांगा विशाखापट्टणम हांगाच्या पीएम एकता मोलाचो बुनियादी फातर बसयतले. उत्तराखंडात आयज सकाळी 7 वरांचेर केदारनाथ धामाची दारां भक्तां खातीर उक्ती झाली. बाबा केदारनाथाची पूजा, पंचमुखी चल विग्रह उत्सव, डोली लष्करी पंगडाच्या सुरांनी आणि भक्तींच्या उमेदाच्या तालांनी धामाक पावले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भाजपाचे खासदार संजय जयस्वाल हांची 2025-26 वर्साच्या अदमास समितीचो अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. बिर्ला हांणी फुडल्या वर्सा 30 एप्रिलाक सोपी मुजती खातीर लागू जावपी 30 वांगड्यांची समिती घडोवन हाडली. भारतातले पहिले अर्ध स्वयंचलित बंदर आशिल्ले विंजीजाम आंतरराष्ट्रीय खोल उदकाचे बहुउद्देशीय बंदर आयज केरळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राक समर्पित करतले. देशातले पहिले खोल उदकातले कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर आशिल्ल्या तिरुवनंतपुरमातले विंजीजाम बंदर सुरू करप ही एक व्हडली घडणूक थारतली आणि केरळाक संसारिक दर्यावेल्या नकाशांत सुवात मेळटली. तिरुवनंतपुरमातल्या विंजीजाम बंदराचे अधिकृत काम आयज सकाळी जातले. प्रधानमंत्री बंदरांच्या इमारतीक भेट दितले आणि नियंत्रण प्रणालीची तपासणी करतले. बंदर भौशीक खासगी भागीदारी मॉडेलाखाला विकसित करतात. विंजीजाम बंदरांच्या पहिल्या पावण्याच्या बांधकामाचो मुखेल भाग 2024 वर्सा पुराय झालो. केरळाचो हो प्रकल्प विंजीजाम बंदर सुमार 3 दशकांच्या उपरांत पुराय जावपाक लागला. या सुवाळ्याक केरळ राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आल्लेकर, मुखेलमंत्री पिनाराय विजयन, केंद्रीय बंदर, जहाज आणि उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यमंत्री आणि हेर उच्च अधिकारी हाजीर असतले. एप्रिलात विक्रमी जीएसटी वसुलीतल्यान भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सहकारी संघराज्याची परिणामकारकता दिसून येता असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगला. एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी वसुली 2.36 लाख कोटी रुपया झाल्या, जी एप्रिल 2024 वर्सात 2.10 लाख कोटी रुपयांची एकूण वसुली परस 12.6% वाढल्या. एप्रिल 2025 वर्सा जीएसटी वसुली 2.9 लाख कोटी रुपया मेरेन पावली, जी वसुलीच्या तुळेन 9.1% वाढल्या. एप्रिल 2024 वर्सा सोशल मीडिया पोस्टात सीतारमण हांणी जीएसटी वास्तुकलेचेर योगदान राष्ट्राची प्रगती घडून हाडपी करदात्यांचे उपकार मानले. तांणी सांगला की तांच्या योगदानातल्यान विकसित भारताची वचनबद्धताय दिसून येता. भारताच्या जीएसटी चौकटीन समान भागीदार उरपी सगळ्या राज्यांच्या अर्थमंत्री आणि राज्य जीएसटी प्राधिकरणाच्या समर्पित यत्नांचेरूय सीतारमण हांणी भर दिलो. तशेंच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम मंडळाच्या शेतकी संघटनांच्या प्रमाणीक यत्नांची अर्थमंत्र्यांनी जाणून घेतले. जीएसटी वसुलीन अर्थिक कार्यावळीच्या उचेल्या पावण्याक लागून वाढ झाल्या. राष्ट्रीय राजधानी प्रदेश येरादारी महामंडळान दिल्ली गाझियाबाद मिरट मार्गाच्या निमण्या भागाचेर नमो भारत गाडयेची चाचणी सुरू केल्या आणि ती या विभागांतले निमाणे स्टेशन मोदीपुरमात पावतली. काल चाचणी वेळार शताब्दी नगर आणि मोदीपुरम हांचे मदी ही गाडी चलून मिरटच्या भुईगत विभागातल्यान पहिल्याच खेपे नमो भारत गाडी चलली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेशातल्या अमरावती शारान 58,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांक राष्ट्राक समर्पित करतले आणि आयज केरळात विंजीजाम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय बंदर प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पित करतले. आयज मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरात वेव्स परिषदेचो भाग म्हणून भारत पहिल्याच खेपे ग्लोबल मीडिया डायलॉग घडवून हाडटा. एप्रिलात विक्रमी जीएसटी वसुलीतल्यान भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सहकारी संघराज्याची परिणामकारकता दिसून येता असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगला. आयज खर गडगड आनी पावसाक लागून दिल्ली आनी नोयडा सयत राष्ट्रीय राजधानी प्रदेशाक खर उश्णताय ल्हारा पासून सुटका मेळ्ळी. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.